अथ श्री साई सच्चरित अध्याय चौथा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्याम नमः, श्री सद्गुरु साई नाथाय नमः। पूर्वीलदो अध्याये मंगलाचरण कथिले ग्रंथ प्रयोजन अधिकारी अनुबंध निरूपण सांग विवरण जाहले। आता या संतांचा अवतार किम निमित्त ये धरित्रीवर, ऐसे हे काय कर्म खडतर जेणे ते अवतरत भूलोकी। आता श्रोते महाराज मी एक तुमचा चरण रज, मज तो अवधान कृपेचे काज मागता लाज मज नाही। आधीची गोड संत चरित्र तैशात हे तो साई कथामृत, सेवूनी साईचे अनन्य भक्त आनंद युक्त होवोत। ब्राह्मण हेळसिती आश्रम वर्ण, शूद्र होऊ पाहती ब्राह्मण, धर्माचार्यांचे मान खंडन करू दंडन पाहती। कोणी न मानी धर्म वचन, घरोघरी सर्वची विद्वान, एकावरती एकाची ताण मानी ना कोण कोणाचे। सेव्या सेव्य भक्ष्या भक्ष, आचार विचारी पूर्ण दुर्लक्ष, मद्य मांस अवघ्या समक्ष ब्राह्मण प्रत्यक्ष सेविते। घेवुनी धर्माचे पांघरुण, अत्याचार चालविती आतून, पंथ द्वेष जाती माजून, जन जाजावून जाती जाई। ब्राह्मण कंटाळती संध्या स्नान, कर्मठ कंटाळती अनुष्ठान, योगी कंटाळती जपतप ध्यान, संतावतरणा समयतो। जनधन मान पुत्र दारा, हाची सुख सर्वस्वा थारा, मानूनी विन्मुख परमार्थ विचारा, संत अवतारा तैयेति। अत्यंतिक श्रेय प्राप्ति, धर्मग्लानी पायी जई मुकति, करावया धर्म जागृति संत येति आकारा। आयुरारोग्य ऐश्वर्या मुकति, जन शिष्णोदर परायण बहकति, निजोद्धरणा सर्वस्वी हुकति, अवतारा येति तै संत। भावया वर्णाश्रम धर्म रक्षण, करावया अधर्माचे निर्दळण, दीन गरीब दुबळ्यांचे संरक्षण, क्षिति अवतरण संतांचे। संत स्वये ठाईचे मुक्त, दीनोद्धरणी सदैव उद्युक्त, अवतार तयांचा केवळ परार्थ, निजस्वार्थ त्या नाही। निवृत्तीचा पाया भरती, प्रवृत्तीचा डोल्हार्या भवती, परमार्थाचे मंदिर उभारिती, भक्ता उद्धरिती सहजगती। धर्मकार्य धर्म जागृती, करूनी अवतार कार्य संपादिती, होता निज कार्य परिपूर्ती, अवतार समाप्ति करितात। सकल जगदानंद करू प्रत्यगात्माची परमेश्वरु, जो परमेश्वरु तोची गुरु, तोची शंकरु सुखकरु। तोचितो निरतिशय प्रेमास्पद, नित्य निरंतर अभेद, निणे जो देशकाल वस्तुभेद, परिच्छेदातीत जो। परापश्यंती मध्यमा वैखरी, वाणी वर्णिता थकल्याचारी, नेति नेतीति घेतली हारी, वेदी चातुरी चालेना। लाजली षट्शास्त्रे षड्दर्शने, थकली पुराणे आणि कीर्तने, अखेर काया वाचा मने, ठरली नमनेची साधने। ऐसिया संत साईचे चरित्र, लीला जयाचा अत्यंत विचित्र, परिसोनी जयाचा कथा पवित्र, पावन श्रोत्र होवूत का। तोची चालक सकलेंद्रिया, बुद्धिदेयी ग्रंथ रचाया, यथाक्रम चरित्र सुचाया, अनायासे कारण तो। तो सर्वांचा अंतर्यामी, बाह्याभ्यंतर सर्वगामी, मग हे काळजी करावी कामी, व्यर्थ रिकामी किमर्थ। गुण एकेक तयाचे आठविता, पडे वृत्तीसी ताटस्थता, येईल वाचेसी कैसा तो वर्णिता, दृढ़मौनता तत्कथन घ्राणे सुमन हुंगावे त्वचा शीतोष्ण स्पर्शावे नयने सौंदर्य सुख घ्यावे सुख वावे आपापणा जिह्वा शर्करेचा स्वाद जाणे परी नेणे अनुवाद तैसाची साई गुणानुवाद करू विशद नेणे मी सद्गुरुचे चिजव येई मना तोची स्वये देई प्रेरणा अनिर्वचनीयाचे निर्वचना स्वजना करवी करवी तो हान केवळ शिष्टाचार बोल हे न केवळ उपचार मनोभावाचे हे उद्गार अवधानादर प्रार्थितो जैसे गाणगापूर नृसिंहवाडी जैसे औदुंबर वा भिल्लवडी तैसेची पवित्र गोदेचे थडी क्षेत्र शिरडी प्रसिद्ध गोदावरीचे पवित्र तीर गोदावरीचे पवित्र नीर गोदावरीचा शीत समीर ही भवती मिर नाशक गोदावरीचे महात्म्य रुचिर प्रख्यात जे अखिल जगतीवर एकाहूनी एक धुरंधर संत प्रवर तेथे झाले अनेक तीर्थे या गोमती तीरी अघविनाशक जेथील वारी भवरोग स्नाने पाने निवारी पुराणांतरी वर्णिले ते हे गोदा अहमदनगरी कोपरगाव तालुक्या भीतरी कोपरगावाची या शेजारी मार्गदेई शिरडीचा गोदा वळंघूनी पैलतीरी सुमारे तीन कोसावरी तांगा प्रवेशता निमगावा भीतरी समोर शिरडी दिसतसे निवृत्ती ज्ञानदेव मुक्ताबाई नामा जनी गोरा गोणाई तुका नरहरी नरसी भाई सजन कसाई सांवता पूर्वी संत होऊन गेले सांप्रतही ते बरेची झाले वसुधैव कुटुंबी भले आधार रंजल्या गांजल्यांचे रामदास संत प्रवर सोडूनिया गोदातीर प्रकट झाले कृष्णा तटाकावर जगदुद्धारा कारणे तैसेची हे योगेश्वर साई महान शिरडीची पुण्याई जगदुद्धाराची ये पायी गोदे ठाई अवतरले परिस लोहादे कनकस्थिती तया परिसा संता उपमिती संतांची परी अलौकिक कृती निज रूप देती भक्ता ते सांडूनिया भेदभाव स्थिरचर अवघे ब्रह्मस्वभाव आपणासी हे विश्वविभव अखंड वैभव ब्रह्माचे ऐसे अखिल विश्व जेव्हा मीच मी हे प्रबोधेल तेव्हा मग त्या सुखाचा काय सुहावा परम सद्भावा पावेल ऐसे मी पण जेव्हा पावावे वैरते करावे कोणासवे किमर्थ वा कवणासी भ्यावे अन्य चिठावे जव नाही दामाजी जैसे मंगळ वेढी समर्थ रामदास सज्जनगडी नृसिंह सरस्वती जैसे वाडी तैसेची शिरडी साईनाथ परम दुर्घट आणि दुस्तर जिंकिला जयाने हा संसार शांती जयाचा अलंकार मूर्त भांडार ज्ञानाचे वैष्णवांचे हे माहेर घर उदारांचा हा उदार परमार्थ करणाचा अवतार साराचे सार हा साई प्रीती नाही नाशिवंती आत्मस्वरूपी रंगली वृत्ती लक्ष एक परम प्राप्ती कायते स्थिती वर्णावी ऐहिकाचा न उत्कर्षापकर्ष आमुत्रिकाचा न हर्षामर्ष अंतरंग निर्मल जैसा आदर्श वाचा वर्षत अमृत सदा राजा रंक दरिद्री दीन जयाचे दृष्टी समसमान स्वयं ठावान मानापमान भूती भगवान भरलेला जना सवे बोले चाले पाही मुरळ्यांचे नाच चाळे गज्जल गाणे ऐकता डोले रेसन हाले समाधी अल्ला नामाची जया मुद्रा जग जागता जया ये निद्रा जागे जगासी लागता तंद्रा शांत समुद्रा सम उदर ಆಶ್ರಮ ನಿಶ್ಚಯ ಕಾಹಿ ನಕಳೆ, ಕಾಹಿ ನಿಶ್ಚಿತ ಕರ್ಮಾನಾತಳೆ, ಬಹುಧಾ ಬೈಸಲ್ಯ ಠಾಯೀಚಾ ನಢಳೆ, ವ್ಯವಹಾರ ಸಗಳೆ ಜೋ ಜಾಣಿ, ದರ್ಬಾರಾಚಾ ಬಾಹ್ಯ ಥಾಟ, ಗೋಷ್ಠೀ ಸಾಂಗೆ ತಿನಶೆ ಸಾಠ, ಐಸಾ ಆಜರಿ ನಿತ್ಯಾಚಾ ಥಾಟ, ಮೌನಾಚಿ ಗಾಠ ಸೋಡಿನ, ಭಿಂತಿ ಸ ಟೇಕೂನಿ ಉಭಯ ಸತಿ, ಸಕಾಳ ದುಪಾರ ಫೇರಿ ಫಿರತಿ, ಲೆಂಡಿ ವರಿವಾ ಚಾವಡಿ ಸಜಾತಿ, ಆತ್ಮಸ್ಥಿತಿ ಅಖಂಡ. ನ ಜಾಣು ಕವಣ್ಯ ಜನ್ಮಾಂತರಿ, ಕವಣ್ಯ ಪ್ರಸಂಗಿ ಕವಣ್ಯ ಅವಸರಿ, ಕೇಲೆ ಮ್ಯಾ ತಪ ಕೈಶಿಯಾ ಪರಿ, ಘೇತಲೆ ಪದರಿ ಸಾಯಿನೆ. ಹೇ ಕಾಯ ಮಣಾವೆ ತಪಾಸೆ ಫಳ, ತರಿ ಮೀತೋ ಜನ್ಮಾಚಾ ಖಳ, ಸಾಯೀಚ ಸ್ವಯೇ ದೀನವತ್ಸಲ, ಕೃಪಾ ಹಿ ನಿಶ್ಚಳ ತಯಾಚಿ. ಸಿದ್ಧ ಕೋಟೀತ ಜರಿ ಜನನ, ಸಾಧಕ ಐಸೆ ತಯಾಸೆ ವರ್ತನ, ವೃತ್ತಿ ನಿರಭಿಮಾನ ಅತಿಲೀನ, ರಾಖಿ ಮನ ಸಕಳಾಂಸೆ. ನಾಥಾ ಹಿ ಜೈಸೆ ಪೈಠಣ, ಜ್ಞಾನ ದೇವಾ ಹಿ ಆಳಂದೀಜಾಣ, ತೈಸೆ ಚಿ ಸಾಯಿನಿ ಶಿರಡಿ ಸ್ಥಾನ, ಮಹಿಮಾ ಸಂಪನ್ನ ಕೇಲೇಕಿ. ಧನ್ಯ ಶಿರಡಿಚೆ ತೃಣ ಪಾಷಾಣ, ಅನಾಯಾಸೆ ಜಯಾ ಅನುದಿನ, ಘಡಲೆ ಬಾಬಾಂಚೆ ಚರಣ ಚುಂಬನ, ಪದರಜಧಾರಣ ಮಸ್ತಕಿ. ಶಿರಡಿಚ ಆಮಾ ಪಂಢರಪುರ, ಶಿರಡಿಚ ಜಗನ್ನಾಥ ದ್ವಾರಕಾ ನಗರ, ಶಿರಡಿಚ ಗಯಾ ಕಾಶಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರ, ರಾಮೇಶ್ವರ ಹಿ ಶಿರಡಿಚ. ಶಿರಡಿಚ ಆಮಾ ಬದ್ರಿಕೇದಾರ, ಶಿರಡಿಚ ನಾಶಿಕ ತ್ರ್ಯಂಬಕೇಶ್ವರ, ಶಿರಡಿಚ ಉಜ್ಜಯಿನಿ ಮಹಾಕಾಳೇಶ್ವರ, ಶಿರಡಿಚ ಮಹಾಬಳೇಶ್ವರ ಗೋಕರ್ಣ. ಶಿರಡಿತ ಸಾಯಿಚಾ ಸಮಾಗಮ, ತೋಚಿ ಆಮಾ ಆಗಮ ನಿಗಮ, ತೋಚಿ ಸಕಳ ಸಂಸಾರೋಪಶಮ, ಅತ್ಯಂತ ಸುಗಮ ಪರಮಾರ್ಥ. ಸಮರ್ಥ ಸಾಯಿಂಚೆ ಜೇ ದರ್ಶನ, ತೇಣೇಚಿ ಆಮಾ ಯೋಗ ಸಾಧನ, ಕರಿತಾ ತಯಾಸಿ ಸಂಭಾಷಣ, ಹೋಯ ಕ್ಷಾಲನ ಪಾಪಾಚೆ. ತಯಾಂಸೆ ಜೇ ಚರಣ ಸಂವಾಹನ, ತೇಚಿ ಆಮಾ ತ್ರಿವೇಣಿ ಸ್ನಾನ, ತಯಾಂಸೆ ಚರಣ ತೀರ್ಥ ಸೇವನ, ತೇಚಿ ನಿರ್ಮೂಲನ ವಾಸನಾಂಸೆ. ತಯಾಂಸೆ ಜೇ ಆಜ್ಞಾಪಣ, ತೇಚಿ ಆಮಾ ವೇದವಚನ, ತಯಾಂಚ ಉದಿ ಪ್ರಸಾದಾಚೆ ಸೇವನ, ಪುಣ್ಯಪಾವನ ಸರ್ವಾರ್ಥಿ. ಸಾಯಿಚಿ ಆಮಾ ಪರಬ್ರಹ್ಮ, ಸಾಯಿಚಿ ಆಮುಚಾ ಪರಮಾರ್ಥ ಪರಮ, ಸಾಯಿಚಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಶ್ರೀರಾಮ, ನಿಜಾರಾಮ ಶ್ರೀ ಸಾಯಿ. ಸಾಯಿ ಸ್ವಯೇ ದ್ವಂದ್ವಾತೀತ, ಕಧೀನ ಉದ್ವಿಗ್ನ ವಾ ಉಲ್ಲಸಿತ, ಸದೈವ ನಿಜಸ್ವರೂಪೀ ಸ್ಥಿತ, ಸದೋದಿತ ಸನ್ಮಾತ್ರ. ಶಿರಡಿ ಕೇವಳ ಕೇಂದ್ರಸ್ಥಾನ, ಕ್ಷೇತ್ರ ಬಾಬಾಂಸೆ ಅತಿ ವಿಸ್ತೀರ್ಣ, ಪಂಜಾಬ ಕಲಕತ್ತಾ ಹಿಂದೂಸ್ಥಾನ, ಗುಜರಾತ್ ದಖನ್ ಕಾನಡಾ. ಶಿರಡಿಚಿ ಸಾಯಿಚಿ ಸಮಾಧಿ, ತೀಚಿ ಅಖಿಲ ಸಂತಾಂಚಿ ಮಾಂದಿ, ಜೇಥಿಲ ಮಾರ್ಗ ಕ್ರಮಿತಾ ಪ್ರತಿಪದಿ, ತುಟತೆ ಗ್ರಂಥಿ ಜೀವಾಚಿ. ಸಾರ್ಥಕ ಜನ್ಮ ಆಲಿಯಾಚೆ, ಕೇವಳ ಸಮಾಧಿ ದರ್ಶನ ಸಾಚೆ, ಮಗ ಸೇವೇಸಿ ಜಯಾಂಸೆ ಆಯುಷ್ಯವೇಚೆ, ಭಾಗ್ಯತಯಾಂಸೆ ಕಾಯವಾನು. ಮಶೀದ ಆಣಿ ವಾಡಿಯಾವರಿ, ಸುಂದರ ನಿಶಾಣಾಂಚ ಹರಿ, ಫಡಕತಿ ಉಂಚ ಗಗನೋದರಿ, ಪಾಲವತಿ ಕರಿ ಭಕ್ತಾಸಿ. ಬಾಬಾ ಮಹಂತ ಪ್ರಸಿದ್ಧ ಕೀರ್ತಿ, ಗಾವೋ ಗಾವಿ ಪಸರಲಿ ಮಹತಿ, ಕೋಣೀತಯ ಸತ್ಶ್ರದ್ಧಾ ನವಸಿತಿ, ದರ್ಶನೇ ನಿವತಿ ಜನಕೋಣಿ. ಕೋಣಾಚೆ ಕೈಸೆ ಹಿ ಮನೋಗತ, ಅಸೋ ಬುದ್ಧಿ ಶುದ್ಧವಾ ಕುತ್ಸಿತ, ದರ್ಶನ ಮಾತ್ರೇಚಿ ನಿವೇಚಿತ್ತ, ಜನ ವಿಸ್ಮಿತ ಅಂತರಿ. ಪಂಢರೀತ ವಿಠಲ ರಘುಮಾಯಿ, ಯಾಂಚಾ ದರ್ಶನಿ ಜೀ ನವಲಾಯಿ, ತೇಚಿ ವಿಠಲ ದರ್ಶನ ದೇಯಿ, ಬಾಬಾ ಸಾಯಿ ಶಿರಡೀತ. ಕೋಣಾಸಿ ವಾಟಲ್ಯಾ ಹಿ ಅತಿಶಯೋಕ್ತಿ, ಐಕಾವಿ ಗೌಳಿ ಭುವಾಂಚಿ ಉಕ್ತಿ, ಜಯಾಸಿ ದೃಢ ವಿಠಲಾಚಿ ಭಕ್ತಿ, ಸಂಶಯ ನಿವೃತ್ತಿ ಹೋಯಿಲ. ಪಂಢರಿಚೆ ಹೇ ವಾರಕರಿ, ಜೈಸಿ ವರ್ಷಾಸಿ ಪಂಢರಿಚಿ ಫೇರಿ, ತೈಸೀಚಿ ಕರತಿ ಹೇ ಶಿರಡಿಚಿ ವಾರಿ, ಪ್ರೇಮ ಭಾರಿ ಬಾಬಾಂಸೆ. ಗರ್ದಭ ಏಕ ಬರೋಬರ, ಶಿಷ್ಯ ಏಕ ಸಾಥೀದಾರ ಜಿಹ್ವಾ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿಗಜರ ಕರಿ ನಿರಂತರ ಭುವಾಂಸೆ ಪಂಚಾಣ್ಣವತಿ ವರ್ಷೇ ವಯಾಸ ಚಾತುರ್ಮಾಸಿ ಗಂಗಾತಟ ನಿವಾಸ ಪಂಢರಪುರಿ ಅಷ್ಟಮಾಸ ಭೇಟಿ ವರ್ಷಾಸ ಬಾಬಾಂಚಿ ಬಾಬಾಂಕಡೆ ಪಹಾತ ಪಹಾತ ಮಣಾವೆ ಯಾನ್ನಿ ಹೋವೂನಿ ವಿನತ ಹಾಚಿತೋ ಮೂರ್ತ ಪಂಢರೀನಾಥ ಅನಾಥನಾಥ ದಯಾಳ ದೋತ್ರೆ ನೇಸು ನಿರೇಶಿಮ ಕಾನಿ ಹೋತೀಲಕಾಯ ಸಂತ ಕೋಣಿ ಕರೂಲಾಗತಿ ಹಾಡಾಂಚೆ ಮಣಿ ರಕ್ತಾಸೆ ಪಾಣಿ ನಿಜ ಕಷ್ಟೇ ಫುಕಾಚಾ ಕಾಯ ಹೋಯಿಲ ದೇವ ಹಾಚಿ ಹೋ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಪಂಢರೀರಾವ ಜಗ ವೇಡೇರೆ ವೇಡೇ ಹಾ ದೃಢ ಭಾವ ಠೇವೂನಿ ದೇವ ಲಕ್ಷಾವಾ ಜಯಾ ಪಂಢರೀ ನಾಥಾಚಿ ಭಕ್ತಿ ಐಸಿಯಾ ಭಗವದ್ಭಕ್ತಾಚಿ ಹೇ ಉಕ್ತಿ ತೇಥ ಮಜ ಪಾಮರಾಚಾ ಅನುಭವ ಕಿತಿ ಶ್ರೋತಾ ಪ್ರತೀತಿ ಪಹಾವಿ ನಾಮಸ್ಮರಣಿ ಮೋಠಿ ಪ್ರೀತಿ ಅಲ್ಲಾ ಮಾಲಿಕ ಅಖಂಡ ವದತಿ ನಾಮ ಸಪ್ತಾಹ ಕರವೂ ನಿಘೇತಿ ದಿವಸರಾತಿ ಸನ್ಮುಖ ಆಜ್ಞಾ ಏಕದಾ ದಾಸಗಣೂಲ ನಾಮ ಸಪ್ತಾಹ ಮಾಂಡಾವಯಾಲ ಹೋತಾ ಗಣುದಾಸ ವದತಿ ತಯಾಲ ವಿಠಲ ಪ್ರಕಟಲ ಪಾಹಿಜೆ ಬಾಬಾ ತಮ ಛಾತಿ ಸಹಾತ ಲಾವಿತಿ ದಾಸಗಣೂಸಿ ನಿಕ್ಷೂನಿ ವದತಿ ಹೋ ಹೋ ಪ್ರಕಟೇಲ ವಿಠಲ ಮೂರ್ತಿ ಭಕ್ತ ಭಾವಾರ್ಥಿ ಪಾಹಿಜೆ ಡಾಕುರನಾಥಾಚಿ ಡಂಕಪುರಿ ಅಥವಾ ವಿಠಲರಾಯಾಚಿ ಪಂಢರಿ ತೀ ಹೀ ಚರಣ ಛೋಡ ದ್ವಾರಕಾ ನಗರಿ ಜಾಣೇನ ದೂರಿ ಪಹಾವಯಾ ವಿಠಲಕಾಯ ಏಕಾಂತೀಚಾ ಉಠೂನ ಏಣಾರ ಆಹೆ ದುಸರಾ ಕುಠೂನ ಭಕ್ತ ಪ್ರೇಮೆ ಉತ್ಕಟೂನ ಏಥೇ ಹೀ ಪ್ರಕಟೂನ ರಾಹಿಲ ಪುಂಡಲಿಕೆ ವಡಿಲಾಂಚಿ ಸೇವಾ ಕರೂನಿ ಭುಲವಿಲೆ ದೇವಾಧಿದೇವಾ ಪುಂಡಲಿಕಾ ಚಾತ್ಯಾ ಭಕ್ತಿಭಾವಾ ವಿಟೇ ವಿಸಾವಾ ಘೇತಲಾ ಅಸೋ ಹೋತಾ ಸಪ್ತಾಹಾಚಿ ಸಮಾಪ್ತಿ ಝಾಲಿ ಮಣತಿ ದಾಸಗಣೂ ಪ್ರತಿ ಶಿರಡಿ ಸ ವಿಠಲ ದರ್ಶನ ಪ್ರಾಪ್ತಿ ಹೀಘ್ಯಾ ಪ್ರತೀತಿ ಬಾಬಾಂಚಿ ಏಕದಾ ಕಾಕಾ ಸಾಹೇಬ ದೀಕ್ಷಿತ ನಿಯಮಾನುಸಾರ ಪ್ರಾತಸ್ನಾತ ಅಸತಾ ಆಸನ ಸ್ಥಿತ ಧ್ಯಾನಸ್ಥ ದರ್ಶನ ಪಾವತ ವಿಠಲಾಚೆ ಪುಡೇ ಜಾತಾ ಬಾಬಾಂಸೆ ದರ್ಶನ ನವಲ ಬಾಬಾ ಪುಸತಿ ತಯಾನ್ನ ವಿಠಲ ಪಾಟೀಲ ಆಲಾ ಹೋತಾನ ಭೇಟ ಝಾಲೀನ ತಯಾಚಿ ಮೋಠಾ ಪಳಪುಟ್ಯಾ ಬರೇತೋ ವಿಠಲ ಮೇಖ ಮಾರೂನಿ ಕರೀತ್ಯಾ ಅಢಳ ದೃಷ್ಟಿ ಚುಕವೂನಿ ಕಾಢೀಲ ಪಳ ಹೋತಾ ಪಳ ಏಕ ದುರ್ಲಕ್ಷ ಹಾತೋ ಪ್ರಾತಃ ಕಾಳಿ ಪ್ರಕಾರ ಪುಡೇ ಜೇವಾ ಭರಲಿ ದುಪಾರ ಪಹಾ ಆಣಿಕ ಪ್ರತ್ಯಂತರ ವಿಠಲ ದರ್ಶನ ಸೋಹಳ ಪಂಢರಪೂರಚ ವಿಠೋಬಾಚ ಛಬ್ಯಾ ಪಾಚ ಪಂಚವೀಸ ಸಾಚ್ಯಾ ಘೇವೂನಿ ಕೋಣಿ ಬಾಹೇರ ಗಾವೀಚ ವಿಕಾವಯಾಚ ಇಚ್ಛೇಯೇ ಸಕಾಳಿ ಧ್ಯಾನಿ ಆಲಿ ಜೀಮೂರ್ತಿ ತಿಯೇಚೀಚ ಸಂಪೂರ್ಣ ಹೋತಿ ಪ್ರತಿಕೃತಿ ಪಾಹೂನಿ ದೀಕ್ಷಿತ ವಿಸ್ಮಿತ ಚಿತ್ತಿ ಬೋಲ ಆಠವತಿ ಬಾಬಾಂಸೆ ದೀಕ್ಷಿತ ತವ ಅತಿಪ್ರೀತಿ ವಿಕಣಾರಾಸಿ ಮೋಲದೇತಿ ಛಬಿ ಏಕ ವಿಕತ ಘೇತಿ ಭಾವೇ ಲಾವಿತಿ ಪೂಜೇಸಿ ವಿಠಲ ಪೂಜನಿ ಸಾಯಿಚಾ ಆದರ ಆಣಿ ಏಕ ಕಥಾನಕ ಸುಂದರ ಪರಿಸಾ ಬಹು ಶ್ರವಣ ಮನೋಹರ ಆನಂದ ನಿರ್ಭರ ಮಾನಸೆ ಭಗವಂತರಾವ ಕ್ಷೀರ ಸಾಗರ ವಡೀಲ ವಿಠಲ ಭಕ್ತ ಪ್ರವರ ಪಂಢರ ಪುರಾಸಿ ವಾರಂವಾರ ಫೇರಿ ವರ್ಚೇವರ ಕರೀತ ಘರಾತ ಹೋತಿ ವಿಠಲ ಮೂರ್ತಿ ವಡೀಲ ಪಂಚತ್ವ ಪಾವಲ್ಯಾವರತಿ ಜಾಹಲಿ ಪೂಜಾ ನೈವೇದ್ಯ ಸಮಾಪ್ತಿ ಶ್ರಾದ್ದತಿಥಿ ರಾಹಿಲಿ ನಾಹಿ ವಾರೀಚಿ ಕಥಾವಾರ್ತಾ ಭಗವಂತರಾವ ಶಿರಡೀಸಿ ಯೇತಾ ಬಾಬಾ ಆಠವೂನಿ ತಯಾ ಚಾಪಿತಾ ಮಣತಿ ತೋ ಹೋತಾ ದೋಸ್ತ ಮಾಝಾ ಹಾತ್ಯಾ ಮಾಝಾ ಸ್ನೇಹ್ಯಾಚಾ ಸುತ ಮಣೋನಿ ಯಾಸಿ ಮೀ ಆಣಿಲಾ ಖೇಚೀತ ನಾಹಿ ಕಧೀ ಹಾ ನೈವೇದ್ಯ ಕರೀತ ಉಪಾಶಿ ಠೇವೀತ ಮಜಲಾಹಿ ವಿಠಲಾ ಸಹಿ ಠೇವಿ ಉಪಾಶಿ ಮಣೋನಿ ಶಿರಡೀಸಿ ಆಣಿಲೆ ಯಾಸಿ ಆತಾ ದೇಯಿನ ಆಠವಣೀಸಿ ಲಾವೀನ ಪೂಜೇಸಿ ಯಾಜಲಾ एकदा पर्वविशेष जाणून करावे प्रयाग तीर्थी स्नान, दासगणूचे जाहले मन आले आज्ञापन घ्यावया। बाबा देती प्रत्युत्तर, नलगे तदर्थ जाणे दूर, हेची आपुले प्रयाग तीर विश्वासधर दृढमनी। खरेची सांगावे काय कौतुक, बाबांचे चरणी ठेविता मस्तक, उभयांगुष्टी निथळले उदक, गंगा यमुनोदक पाझरले। पाहुनिया तो चमत्कार, दासगणूसी आला गहिवर, काय बाबांचा महदुपकार, फुटला पाझर नयनासी। वैखरीसी चढले स्फुरण, प्रेम आले उचंबळून, अगाध शक्ति अघटित लीला वर्णन करूनी समाधान पावले। दासगणूचे पद हे गोड, वेळीच पुरावे श्रोतयांचे कोड, म्हणोनी त्या प्रासादिक पदाची जोड देवोनी होड पुरवितो। पद अगाध शक्ति अघटित लीला तव सद्गुरुराया, जड जीवाते भविता राया तू नौका सदया। वेणी माधव आपण होवुनि प्रयाग पद केले, गंगा यमुना द्वय अंगुष्ठी प्रवाह दाखविले। कमलोद्भव कमलावर शिवहर त्रिगुणात्मक मूर्ति, तूची होवुनि साई समर्था विचरसि भूवरती। प्रहर दिसाला ब्रह्मा समते ज्ञान मुखे वदसी, तमो गुणाला धरुनि रुद्र रूप कधी कधी दाखविसी। कधी कधी श्री कृष्ण समत्या बाल लीला करीसी, भक्त मनासी सरस करूनी मराळ तू बनसी। यवन म्हणावे तरी ठेविसी गंधावर प्रेमा, हिंदू म्हणू तरी सदैव वससी मशिदित सुखधामा। धनिक म्हणावे जरी तुला तरी भिक्षाटन करीसी, फकीर म्हणावे तरी कुबेरा दानेला जविसी। तवौ कसा ते मशिद म्हणू तरी वन्नी ते ठाया, धुनित सदा प्रज्वलित राहे उदिलोका द्याया। सकाळ पासुनी भक्त साबडे पूजन तव करीती, माध्यान्हीला दिनकर येता होत असे आरती। सहुबाजूंना पार्षद गण सम भक्त उभे राहती, चौरी चामरे करी धरूनी तुझवर ढाळीती। शिंग कड्याळे सूर सनैया दण दणते घंटा, सोपदार ललकारिती द्वारी घालुनिया पट्टा। आरती समयी दिव्यासनी तू कमलावर दिससी, प्रदोष काळी बसुनी धुनी पुढे मदन दहन होसी। अशा लीला त्या त्रय देवांच्या प्रत्यहित वठाई, प्रचिती सये ताती अमुचा हे बाबा साई। ऐसे असता उगीच मनमन भटकत हे फिरते, आता विनंती हीच तुला बा स्थिर करी त्याते। अधमाधम मी महापातकी शरण तुझा पाया, आलो निवारा दासगणूचे त्रिताप गुरुराया। असो अघोर पापे धुवाया, जन जाता गंगेचा ठाया, गंगा लागे संतांचे पाया, निवारावया निज पापे। सोडूनिया चरणा पवित्रा, नलगे गंगा गोदा यात्रा, भावे परिसाया संतस्तोत्रा, गोड चरित्रा साईंचा। जैसा गोणाईस भीमरथित, तमालास भागीरथित, नामा कबीर शिंपल्या आत, सुदैवे प्राप्त जाहले। तैसेची हे श्री साईनाथ, तरुण 16 वर्षांचे वयात, निंबातळी शिरडी गावात प्रथम भक्तार्थ प्रकटले। प्रकटताची ब्रह्मज्ञानी, नाही विषयवासना स्वप्नी, माया त्यागिली लाथे हाणुनी, मुक्ती चरणी विनटली। जन्म बाबांचा कोण्या देशी अथवा कोण्या पवित्र वंशी, कोण्या माता पितरांच्या कुशी, हे कोणासी ठावेना। ठावीन कोणा पूर्वावस्था, कोण तो तात वा कोण माता, थकले समस्त पुसता पुसता, कोणान पत्ता लागला। सोडूनी माता पितर आप्त, गणगोत आणि जातपात, त्यागूनी सकल संसार जात, प्रकटला जनहितार्थ शिरडीत। शिरडीसी एक वृद्ध बाई, नाना चोपदाराची आई, कथिती झाली परम नवलाई, बाबा साई चरिताची। म्हणे आरंभी हे पोर, गोरे गोमटे अति सुंदर, निंबातळी आसनी स्थिर, प्रथम दृग्गोचर जाहले। पाहुनी सुंदर बाळ रूप, लोका मनी विस्मय अमूप, कोवळ्या वयात खडतर तप, शीत आतप समसाम्य। वय कोवळे नवल स्थिती, ग्रामस्थ सकळ विस्मय पावती, गावो गावीचे लोक येती दर्शन निमित्ती मुलाचा। दिवसा नव्हे कोणाची संगती, रात्रीसी नाही कोणाची भीती, आली कोठूनी ही बालमूर्ती आश्चर्य चित्ती सकळिका। रूपरेखा अति गोजिरी, पाहता प्रेम दाटे अंतरी, नाही कुणाचे घरी ना दारी, निंबा शेजारी अहर्निश। जो तो करी आश्चर्य थोर, ऐसे कैसे तरी हे पोर, वय कोवळे रूप मनोहर, राही उघड्यावर रात्रंदिन। बाह्यात्कारी दिसे पोर, परिकृतीने थोराहुनी थोर, वैराग्याचा पूर्णावतार, आश्चर्य फार सकळिका। एके दिवशी नवल झाले, खंडोबाचे वारे आले, दोघे चौघे घुमू लागले, पुसू लागले जन प्रश्न। कोणा सौभाग्याचे हे पोर, कोठूनी कैसे हे आले इथवर, देवा खंडोबा तू तरी शोध कर, प्रश्न विचारीत तई एक। देव म्हणे जा कुदळी आण, दावितो ते जागी खणा, लागेल या पोराचा ठिकाणा, कुदळी हाणा ये जागी। मग तेथे चित्या गाव कुसा जवळी, त्याच निंब वृक्षाचे तळी, मारिता कुदळीवरी कुदळी, विटा ते स्थळी आढळल्या। पुरा होताच विटांचा थर, जात्याची तळी सारिता दूर, दृष्टी सपडले एक भुयार, समयाचार जळती जै। सुने गच्ची ते तळघर, गोमुखी पाट माळ सुंदर, देव म्हणे बारा वर्षे हा पोर, तप आचरला ये स्थळी। मग जन सर्व आश्चर्य करीती, खोद खोदूनी पोरा सपुसती, पोर तो बारा मुलखाचा गमती, कथा भलतीच सांगितली। म्हणे हे माझ्या गुरुचे स्थान, अति पवित्र हे माझे वतन, आहे तैसेची करा हे जतन, माना मदवचन एवढे। बाबा झाले ऐसे बोलते, कथिते झाले श्रवण करीते, बाबा वदले ते वदले भलते, ऐसी ही वळते जिव्हा का। आश्चर्य वाटे माझेची मज, बाबा विषयी का हा समज, परी तो आता पडला उमज, असेल सहज विनोद हा। बाबा मूळचेची विनोद प्रिय, असेल ही भुयार त्यांचेच आलय, परी गुरुचे म्हणता काय जाय, महत्व काय वेचे की। असो बाबांच्या आज्ञेवरून, पूर्वीप्रमाणे विटा लावून, भुयार टाकिले बंद करून, निज गुरुस्थान म्हणून ते। जैसा अश्वत्थ वा औदुंबर, तैसाची बाबांस तो निंबतरुवर, प्रीती फार त्या निंबावर, अति आदर तयांचा। म्हाळसापती आदि करून, जुने शिरडीचे ग्रामस्थ जन, बाबांच्या गुरुचे हे समाधिस्थान, म्हणून वंदन त्या करीती। तया समाधी सन्निधानी द्वादश वर्षे मौन धरुनी, तपश्चर्या केली बाबांनी प्रसिद्ध जनी ही वार्ता। समाधी आणि निंब समेत चौफेर जागा घेऊनी विकत साठे साहेब बाबांचे भक्त चौसोपी इमारत उठविती। हीच इमारत हाच वाडा यात्रेकरूंचा मूळ आखाडा आलिया गेलियांचा राडा एकची गाढा ते स्थानी। बांधिला साठ्यांनी निंबास पार माड्या काढिल्या दक्षिणोत्तर उत्तरेचा जिना तयार करिता हे भुयार दाखविले। जिन्या खाली दक्षिणाभिमुख कोनाडा एक आहे सुरेख तेथेची पारावर तया सन्मुख भक्त उदंगमुख बैसती। गुरुवार आणि शुक्रवारी सूर्यास्ती सारवुनिया वरी उद जाळील जो क्षणभरी देईल श्रीहरी सुखतया। ही अतिशयोक्ती किंवा खरे साशंक होतील श्रोत्यांची अंतरे परी ही साई मुखींची अक्षरे श्रवणद्वारे परिसिली। नाही माझी या पदरचे विधान शंकान धरा अणुप्रमाण प्रत्यक्ष जानी केले हे श्रवण ते आज विद्यमान असती की। पुढे झाला दीक्षितांचा वाडा सोय झाली प्रशस्त बिराडा अल्पकालात तेथेची पुढा दगडी वाडा ही उठला। दीक्षित आधीच पुण्यकीर्ती भावार्थाची ओतीव मूर्ती आंग्लभूमीचे यात्रेस जाती तेथ रोविती निजबीज। येथे श्रोते घेतील शंका सोडून मथुरा काशी द्वारका धर्मबाह्यजी आंग्लभूमिका परमार्थदायका कैसी पा। श्रोत्यासी शंका ही साहजिक निरसिता ती वाटेल कौतुक विषयांतर घडेल अल्पक क्षमा सकळिक करितील। काशी प्रयाग बद्री केदार मथुरा वृंदावन द्वारकापूर इत्यादी यात्रा पुण्यनिकर पदरी पूर्वीच तयांचे। शिवाय वडिलांची पुण्याई धन्य भाग्याची अपूर्वाई सर्वपूर्वार्जिताची भरपाई जाहले साई दर्शन। या दर्शना आदि कारण प्राक्तनीचे पांगुळपण आंग्लभूमीत असता जाण पाय निसरून जै आले। दिसाया दिसला जरी कुयोग तरी परिपाके गुरुपुष्य योग तेणे फळला सदुद्योग अलभ्य संयोग साईंचा। चांदोरकरांची गाठ पडली साईंची कीर्ती करणी आली म्हणती पहा दर्शन नभाळी जाईल पांगुळीक तात्काळ। परिहा पायांचा लंगडेपणा दीक्षित न मानित उणेपणा खरा लंगडेपणा तो मना घालवा म्हणाले साईंस। त्वचा रुधिर मांस हाडा समुदाय नरदेहाचा सांगाडा हा क्षणभंगुर संसार गाडा पाय लंगडा राहो की। एकोणीसशे नऊ सन महिना नोव्हेंबर तारीख दोन दीक्षितांसी तई पुण्यपावन साई दर्शन आरंभी। मग ते पुढे त्याच वर्षी पुनश्च गेले डिसेंबर मासी शिर्डीस श्रींच्या पुनर्दर्शनासी व्हावे रहिवासी मन झाले। काढावे पंचवीस शेअर बांधावे एक पत्र्याचे छप्पर यात्रे करू सही सोयीस्कर प्रथम विचार हा स्फुरला। पुढे बांधावा एक वाडा ऐसा जाहला मनाचा धडा पुढील वर्षीच मुहूर्त मेढा निक्षेप दगडासी पायाचा। नऊ डिसेंबर तो दिन बाबांचे घेतले अनुमोदन तोची सुमुहूर्त मानून पाया बंधन सारिले। बोलावूनही येणार नव्हे ते दीक्षितांचे बंधूही तेथे ते दिवशी त्याच मुहूर्ते आलेही होते आधीच। श्रीयुत दादासाहेब खापर्डे पूर्वीच आले होते सडे परवानगी मागता बाबांकडे कोण साकडे तयाला। परी खापरड्या ते घरी जावया, दीक्षिता ते पाया घालावया, जाहल्या या आज्ञा उभया 10 डिसेंबर या दिनी। आणखी या दिवसाची महती, सावडीची जी शेजारती ती ही याच दिवसापासूनी करती परमभक्ती प्रीतियुक्त। पुढे सन 1911 रामनवमीचा मुहूर्त बरा, साधूनी गृहप्रवेश संस्कारा विधिपुरस्सर सारिले। पुढे श्रीमंत बुट्टींचा इमला अलोट पैका खर्ची घातला, देहही बाबांचा तेथ विसावला पैका लागला सार्थकी। वाडे झाले 3 आता जेथे पूर्वी एकही नव्हता, आरंभी साठ्यांचे वाड्याची उपयुक्तता फारची समस्ता जाहली। आणिक एक या वाड्याची महती, आरंभी याच स्थानावरती फुलझाडांची बाग होती निर्मिली निजहस्ती बाबांनी। बागेची या अल्पकथा पुढील अध्यायी येईल वर्णिता, हे माड साई चरणी माथा ठेवी श्रोता समवेत। वामन तात्या घडे पुरवीत, साई समर्थ पाणी शिंपीत, उखर जागी बाग उठवीत, पुढे ते गुप्त जाहले। पुढे औरंगाबादे पाशी चांद पाटील भेटले त्यासी, लग्नाची या वराडासी आले शिर्डीसी मागुते। पुढे देवीदासाची भेट पडली जानकी दासाची गाठ, गंगा गिरांची दृष्टादृष्ट मिळाले त्रिकूट शिर्डीत। मोहिद्दीना सवे कुस्ती तेथून मग मशिदी वस्ती, जडली डेंगळ्या लागी प्रीती भक्त भोवती मिळाले। या सर्व कथा वार्तांचे कथन होईल पुढील अध्यायी श्रवण, आता हेमाड साईसी शरण घालीत लोटांगण अनन्य। स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते, साई समर्थ सच्चरिते साई समर्थ अवतरणम नाम 4th अध्याय संपूर्ण। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु, शुभम भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।